चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कर्नाटक सरकारनं ऊसबंदी उठवावी, माजी खासदार राजू शेट्टी। कर्नाटक सरकारनं जाहीर केलेली ऊसबंदी तात्काळ मागं घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली। श्री शेट्टी म्हणाले, अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसानं ऊस शेतीला मोठा फटका बसला आहे, ऊसाचं उत्पादन घटणार आहे, या भीतीनं कर्नाटक सरकारनं महाराष्ट्रात ऊसबंदी केली आहे। सरकारचं हे धोरण शेतकऱ्यांवर अन्याय करणारं आहे, सरकारला शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेण्याचा अधिकार नाही। यंदा ऊसाचा सरासरी उतारा घटणार असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेला चांगला दर असल्यानं शेतकऱ्यांना FRP पेक्षा जादा दर देणं कारखानदारांना शक्य आहे। तो किती मिळाला पाहिजे हे 23 नोव्हेंबरच्या ऊस परिषदेत ठरवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। राजू शेट्टी म्हणाले, यंदा FRPत कोणतीही वाढ झालेली नाही, गतवर्षीप्रमाणेच टनाला 200 रुपये मिळणार आहेत, मात्र FRPचा बेस 9.5 वरून 10% केल्यानं 85 रुपये कमी मिळाले। यंदाही तीच परिस्थिती शेतकऱ्यांची आहे, पहिल्यांदा दुष्काळ आणि त्यानंतर महापूर परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, योग्य पद्धतीनं पंचनामे झालेले नाहीत।